श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् भावसेवासिनं भजे सोहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपस्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथसदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्मपूर्णसततं तुर्यत्वमासादितं वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। आजच्या केंद्राची सुरुवात सद्भक्त प्रमोदिनी ताई पूजनीय स्वामीच्या आठवणीने करेल।
શ્રી રામ પરમહંસ સદગુરુ સ્વામી માધવનાથાય નમઃ પરમહંસ સદગુરુ સ્વામી મકરંદનાથાય નમઃ શનિવાર 27 જુલાઈ દુપારે 12:15 વાગતા દર શનિવારે દુપારે સ્વામીજીકડે येणाऱ्या सर्व साधिका आल्या त्या सर्वांनी यावेळी स्वामीजींचं गुरुपूजन केलं. स्वामीजींनी सद्भक्त सौ सुनीता गैसासला कटाव म्हणायला सांगितला. स्वामीजी पलंगावर झोपून डोळे मिटून कटाव ऐकत होते. नंतर स्वामीजी म्हणाले, हिचा आवाज गोड आहे, हिला या खोलीत गायला बसवलं आणि दुसऱ्या खोलीतून कुणी ऐकलं तर त्याला वाटेल की कुणीतरी लहान मुलगीच गाते आहे, असा हिचा आवाज आहे, अगदी लहान मुलीसारखा. नंतर स्वामीजींनी सौ लीलाताई तांबेंना अभंग म्हणायला सांगितला. त्यांनी स्वामीजींचाच सांभाळी या बाळा हा अभंग अगदी आर्त स्वरात आळविला. अभंग झाल्यावर प्रफुल्लित होऊन स्वामीजी म्हणाले, असे अभंग म्हणावेत तर ते लीलाताईंनीच. लीलाताईंचे अभंग श्रवण करणं म्हणजे चांदीच्या पेल्यातून केशर मिश्रित दूध प्राशन करणं आहे. असेच काही अभंग आणि हलकं फुलकं बोलणं झालं. स्वामीजींनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं, पाऊण वाजले होते. स्वामीजी म्हणाले, चला आता घरी जाऊन जेवायचं आहे ना तुम्हाला. सर्व साधिका नाईलाजानेच उठल्या. एक एक जण खोलीतून बाहेर पडले. सर्व साधिका बाहेर गेल्या आणि मी दरवाजा लावून घेतला. एवढ्यात स्वामीजींच्या खोलीतली बेल वाजली. मी खोलीत गेले तेव्हा स्वामीजी मला म्हणाले, त्या सर्वांना परत बोलावीते थोडा वेळ, त्या जिन्यातच असतील अजून. मी लगबगीने बाहेर गेले. त्या सर्व साधिका माया अपार्टमेंटचा जिना उतरतच होत्या. मी सर्वांना स्वामीजींनी पुन्हा खोलीत बोलवलंय असा निरोप सांगितला. त्या सर्वांनाच खूप आनंद झाला. त्यांना हे अगदीच अनपेक्षित होतं. कोणतीही ठरलेली भेटीची वेळ संपल्यावर स्वामीजी त्यांना कधीही असे पुन्हा बोलवीत नसत. खोलीत आल्यावर स्वामीजींनी पुन्हा प्रत्येक साधिकेला आपल्या जवळ बोलावलं आणि पुन्हा नमस्कार करायला सांगितला. यावेळी स्वामीजी प्रत्येक साधिकेशी वैयक्तिक बोलले. त्यांनी प्रत्येकीला काहीतरी कानमंत्र दिला आणि मग आनंदाने डावा हात वर करून सर्वांना आशीर्वाद दिला आणि निरोप दिला. हीच त्या सर्व साधिकांची सद्गुरूंशी शेवटची प्रत्यक्ष भेट ठरली. रविवार 28 जुलै. सकाळी माया अपार्टमेंटच्या केंद्रात पूजा होत्या. आम्ही सर्वजण सेवेला होतो. अपर्णा सुद्धा फुलं वाटण्याची सेवा करीत होती. सर्वांच्या पूजा झाल्या. सर्वांनी स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजींनी अपर्णाला हाक मारून जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले, कर नमस्कार. अपर्णाला खूपच आनंद झाला. तिने स्वामीजींना नमस्कार केला. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत स्वामीजींनी तिच्या पाठीत एक थाप मारली आणि तिला जवळ ओढून घेतलं. मग तिने डोकं वर करताच तिचे दोन्ही हात आपल्या डाव्या हातात घट्ट धरले आणि हलविले. मग खडीसाखरेची एक पुडी घेऊन ती तिच्या हातात देत स्वामीजी म्हणाले, ही फक्त तुला, यातली खडीसाखर तू एकटीनेच खायची, आई बाबा आत्या कोणालाही द्यायची नाही. अपर्णाला हे ऐकून खूपच आनंद झाला. तिने लगेच आईकडे बघितलं आणि हसली. नंतर स्वामीजी आसनावरून उठले, हातात काठी घेतली आणि पुन्हा समोर नमस्कार करून उभ्या असलेल्या अपर्णाकडे डोळे किलकिले करून हसून प्रेमाने पाहिलं आणि मग सर्व साधकांकडे पाहून स्मित करीत त्यांचे नमस्कार स्वीकारीत स्वामीजी त्यांच्या घरात गेले. जाताना त्यांनी आम्हा चौघांना घरात बोलवलं. स्वामीजींनी खोलीत जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली. दुपारी जेवताना स्वामीजींनी अपर्णाची खूप चेष्टा मस्करी केली. जेवण झाल्यावर स्वामीजी आम्हा चौघांशी बोलत होते. दादा पुण्यात आला की नेहमी दादाला स्वामीजी भुगावल्या होणाऱ्या साधकाश्रमाबद्दल सांगायचे, पण आज स्वामीजी साधकाश्रमाबद्दल काहीच बोलले नाहीत. म्हणून दादानेच विचारलं, स्वामीजी भुगावचे काम आता कुठवर आले आहे? त्यावर स्वामीजी म्हणाले, आता तिथे आपल्या जमिनीवर तारेचे कुंपण घातले आहे, लवकरच कामाला सुरुवात होईल. पण आता तो विषय मी माझ्या मनातून काढून टाकला आहे. ही मुलंच आता तिथलं काम व्यवस्थित करून घेतील. भुगावला उत्तम असा साधकाश्रम तयार होईल. मी नाही आता लक्ष देत तिथे. मग थोडा वेळ थांबून काहीसा विचार करून स्वामीजी म्हणाले, आज अशा साधकाश्रमांची आवश्यकता आहे, साधनेसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आज समाजात खरा परमार्थ लोकांना सांगण्याची गरज आहे. परमार्थाविषयीचे लोकांचे गैरसमज दूर करण्याची नितांत गरज आहे. अजूनही समाजात परमार्थाविषयी संभ्रम आहे. म्हणूनच अजून एक तरी जन्म पुन्हा घ्यावा आणि सर्व परमार्थाची घडी व्यवस्थित बसवावी असं मला वाटतं. मी पुन्हा जन्म घेणार आहे. माझ्या साधनाकाळी हातात चिपळ्या घेऊन मी देवासमोर अभंग म्हणत नाचत असे. त्यावेळी मला पायात घुंगरू बांधून नाचावं असं वाटे. पण या जन्मी ते राहून गेलं. आता पुढच्या जन्मी पायात घुंगरू बांधून आणि हातात चिपळ्या घेऊन मी अभंग म्हणत नाचणार. त्यावेळी माझ्याबरोबर पुन्हा तुम्हालाही घेऊन येणार आहे. मी पुन्हा थोडा वेळ थांबून काहीसा विचार करून स्वामीजी पुन्हा बोलू लागले, प्रकाश, मला या जन्मी एकदा तरी नृसिंहवाडीला नृसिंह सरस्वतींच्या दर्शनाला जायचं होतं, पण ते राहूनच गेलं. बघ, तुला कधी जमलं तर तू जाऊन ये नृसिंहवाडीला. स्वामीजी आज असं बरंच काही बोलत होते. बोलणं झालं. निरोप देताना स्वामीजींनी पुन्हा दादाला दृढ आलिंगन दिलं, पुन्हा कुरवाळलं आणि दादा वहिनी अपर्णाला स्वामीजींनी निरोप दिला. रविवारी संध्याकाळी मी स्वामीजींच्या घरी गेले तेव्हा बोलताना स्वामीजी काही साधकांची नावं घेऊन म्हणत होते, या साधकांचं आता सर्व काही व्यवस्थित चाललंय, आता मला यांची काळजी नाही. रविवारी रात्री 8 वाजता स्वामीजी म्हणाले, आज माझ्या शरीराचं तंत्र थोडं बिघडत चाललंय. शरीरावरचा ताबा कमी होत चाललाय. मी म्हटलं, काय होतंय तुम्हाला? मी डॉक्टरांना बोलावते. स्वामीजी म्हणाले, डॉक्टर येऊन तरी काय करणार? आता नको, मग बघू, मी सांगेन तुला. स्वामीजींचं अंग आज गरम होतं. रात्री जेवायला उठताना त्यांचा तोल जात होता. ते पाहून मी स्वामीजींना पुन्हा विचारलं, आता तरी मी डॉक्टरांना फोन करून बोलावू का? त्यावर स्वामीजी म्हणाले, आता रात्री नको, उद्या सकाळी पूजा आटोपल्या की नंतर डॉक्टरांना बोलावू. आता मी जेवून झोपतो, तू काहीही गडबड करू नकोस. नंतर जेवण झालं, रात्रीची प्रार्थना झाली. स्वामीजींना ताप होता. मी म्हटलं, स्वामीजी अंग गरम आहे, काही औषध तरी घेता का? प्लीज डॉक्टरांना बोलावते ना. त्यावर स्वामीजी अगदी शांतपणे आणि अलिप्तपणे म्हणाले, आता या शरीराबद्दल काहीही बोलू नकोस. यापुढे कोणीही शरीराबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्यासमोर, असं म्हणून डोक्यावरून पांघरून घेऊन स्वामीजी झोपून गेले. हरिओम तत्सत.
सर्व साधकांनी थोडं पुढे सरकून घ्यायचं आहे. श्रीराम. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पूजनीय स्वामीजींच्या जन्मशताब्दी निमित्त होणारं आजचं गुरुवारचं तिसरं विशेष केंद्र 29 डिसेंबरला मातोश्रींचा जयंती दिन, त्यानिमित्ताने पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंचं सहजीवन हा विषय आपण घेतलाय. हा अतिशय हृदय असा विषय आहे. पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई यांच्या पवित्र आदर्श अशा जीवनातल्या काही आठवणीही आपण ऐकणार आहोत. विवाहाच्या पवित्र मंगल अशा सोहळ्यानंतर पतीपत्नीचं सहजीवन खऱ्या अर्थाने सुरू होतं. सह याचा अर्थ एकत्रित, सहकार्याने, समविचाराने, एकमेकांना साथ देत, समजून घेत, विश्वास तसंच प्रेमाने समृद्ध जीवन जगणं म्हणजेच सहजीवन, ज्यात केवळ दोन शरीर नाहीत तर आतील जीव खऱ्या अर्थाने एकरूपता अनुभवतात. अतूट मानसिक संबंध प्रस्थापित होऊन एकमेकांच्या आत्मिक गरजा जाणणं म्हणजे सहजीवन. एकमेकांना सांभाळत जपत एकमेकांमधल्या ससमर्थतेला आपल्या समर्थतेची जोड देत संतुलित आयुष्य जगणं म्हणजे सहजीवन. पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री हे बाल सवंगडी, दोघांनाही एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असतानाही मनोमन मातोश्री सरलाताईंनी पूजनीय स्वामीजींना आपलं पती मानलं. याचाच अर्थ हे दैवी नातं आधी पुराणकालीन असंच असलं पाहिजे. पूजनीय स्वामीजींची भगवंतांच्या ठिकाणी असणारी भक्तीच मातोश्रींच्या ठाई पूजनीय स्वामीजींच्या ठाई होती. मुलांची शिक्षण, लग्न, इतर धार्मिक किंवा लौकिक जीवनातलं सुखदुःखाचे कोणतेच प्रसंग एकमेकांनी परमार्थाच्या आड येऊ दिले नाहीत. एखादा पती आपल्या पत्नीसाठी लौकिक गोष्टीत काही कमी पडत नाही ना, हे पाहणं अगदी स्वाभाविक आहे. पण पत्नीला आत्मदर्शन व्हावं ही इच्छा अंतकरणात धरून त्यांना साधनेसाठी वेळ मिळावा यासाठी काळजी घेणारा असेल तर ती दैवी गोष्टच नाही तर अजून काय म्हणावं. त्याचप्रमाणे स्वामीजींच्या आत्मदर्शनाच्या मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून संसाराची, मुलाबाळांची बाजू अतिशय समर्थपणे पेलणाऱ्या मातोश्रींच्या ठिकाणी मन अगदी सहजच नतमस्तक होऊन जातं. या विषयावर चिंतन करताना पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंचं लहानपणापासून असलेलं अत्यंत पवित्र, निष्पाप, आदर्श असं जीवन डोळ्यासमोर उभं राहतं. परकराच्या ओच्यात स्वामीजींच्यासाठी खाऊ आणणाऱ्या मातोश्री, पूजनीय स्वामीजी कोकण सोडून जाताना मातोश्रींची झालेली कालवा कालव, सोमवार पेठेत जिनाखालच्या जागेत राहणाऱ्या सरदार घराण्यातल्या मातोश्री, स्वतःच्या संसारातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या मातोश्रींची सेवा शुश्रूषा करणाऱ्या मातोश्री, सर्व साधक विश्वावर आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या, हवं नको पाहणाऱ्या सरलाताई, प्रवचनाच्या अगोदर सतरंजा घालणाऱ्या स्वामीजींना गरमागरम फुलके आणि अतिशय सात्विक असा स्वयंपाक, तेही त्यांच्या साधनेच्या दुकानाच्या वेळा सांभाळून करून देणाऱ्या मातोश्री, दुकानाचे हिशोब सांभाळणाऱ्या इथपासून ते स्वामीजींसोबत पाद्यपूजा घेणाऱ्या, स्वामीजींना त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त अत्यंतिक प्रेमाने श्रद्धेने ओवाळणाऱ्या, प्रवचनात स्वामीजींनी केलेल्या चेष्टेवर अतिशय सुंदर अशा लाजणाऱ्या, ते अगदी आत्मस्थितीत रमलेल्या मातोश्री अशी कितीतरी रूप समोर उभी राहतात. सहजीवनात कळत नकळत पत्नीवर खरं तर थोडा जास्तच व्यावहारिक, आर्थिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनिक प्रेमाच्या अशा कितीतरी जबाबदाऱ्या येतात असं प्रामाणिकपणे वाटतं. प्रत्यक्ष स्वामीजींनीच मातोश्रींवर काव्य रचून त्यांच्यातल्या गुणांची मुक्तकंठाने प्रशंसा केली करत माधव लोटांगणी येत असे असं म्हटलेलं आहे. स्वामीजींच्या ठिकाणी असणारी परमार्थवृत्ती, संसारदक्ष वागणूक, मातृभक्ती, जीवनसाथी म्हणून असलेलं पत्नीप्रेम, सत्यप्रियता, दुसऱ्यावर छाप पाडण्याची विलक्षण हातोटी, मृदू पण मधाळ बोलणं, मार्मिक बुद्धी, निर्भीड वागणूक, व्यवहार दक्षता, ठरलेलं काम ठरलेल्या वेळीच करण्याची सवय, या गुणांनी गृहस्थाश्रमी माणसाच्या नेटक्या संसाराचा आदर्श पाठच स्वामीजींनी घालून दिला होता. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक या न्यायानी ईश्वरी प्रेमाचं भक्तीचं अनुसंधान कधीच सुटू दिलं नाही. चुलत सासरे आणि स्वतःच्याच 1.5 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनं स्वामीजी अधिकच अंतर्मुख झाले. खरं सुख आत्मज्ञानातच आहे याविषयी जाणीव अंतःकरणात पक्की झाली आणि साधना अधिकच कटतानी झाली. पूजनीय गुळवणी महाराजांकडून ज्ञानोबांच्या कृपेची मिळालेली पावती, पूजनीय स्वामीजी स्वरूपानंदांकडनं प्राप्त झालेला अनुग्रह आणि सांप्रदायिक जबाबदारी सोपवल्यावर वाढलेला साधकांचा संसार, माया परमेश अध्यात्म मंगलधाम, भूगाव साधक आश्रमाचं भूमिपूजन, शेकडो सत्संग, हजारो प्रवचन, ज्यामध्ये दासबोध, ज्ञानेश्वरी, योग वासिष्ठ, नारदीय भक्तीसूत्र, योगसूत्र, ब्रह्मसूत्र, चांगदेव पासष्टी अशा अद्वैत ग्रंथांवरची हजारो प्रवचन, आनंद यात्रा, साधकाला त्याच्या आत्मज्ञानाचं शिखर गाठून देणाऱ्या गुरुपौर्णिमा, वर्धापन दिन, या सगळ्यांचा पर्वकाळ असताना महाराष्ट्र आणि सर्वदूर पसरलेलं अध्यात्म कार्य हे केवळ मातोश्री आणि पूजनीय स्वामीजी यांच्या आदर्श अशा सहजीवनामुळे शक्य झालं. स्वामी सरला त्यांच्या सहजीवनातला एक परमोच्च बिंदू म्हणजे वैवाहिक जीवनाला 15 वर्ष पूर्ण झाल्यावर सरला त्यांच्या संमतीनं त्यांनी एक निर्णय घेतला. जीवन कृतकृत्य करण्यासाठी झटायला हवे तेव्हा यापुढे आपण दोघांनी पतीपत्नी या नात्याने राहण्यापेक्षा परमार्थ मार्गीचे साधक म्हणून व्रतस्थ वृत्तीनं संसारात वावरायचं. या निर्णयाचा शुभारंभ म्हणून स्वामीजींनी सरलातेंना नमस्कार केला आणि तेव्हापासून नित्यनेमानी ते मातोश्रींना नमस्कार करत असत. एक छोटीशी आठवण सांगतो. मी रात्री केंद्रात म्हणजे माया अपार्टमेंट्समध्ये झोपायला जायचो. त्यासाठी रात्री 10 ची वेळ ठरलेली होती. एकदा रात्री असाच गेलो तर जिन्यातूनच कळलं की स्वामीजींच्या घराचं लाकडी दार उघडं आहे आणि लोखंडी दार एवढं बंद आहे. त्या लोखंडी दाराच्या ग्रीलमधून छोट्या दिव्याचा मंद प्रकाश बाहेर आला होता. दार उघडा असल्यामुळे मी बेल वाजवायचा प्रश्नच नव्हता. मी दारात उभं राहिलो आणि समोरचं दृश्य पाहू फार विरघळून गेलो. स्वामीजी बिछाण्यावर पोहोचले होते. मातोश्री सरलाताई बिछाण्याच्या मध्यभागी बसलेल्या होत्या. मातोश्रींचे हात स्वामीजींनी स्वतःच्या हातात घेतले होते. प्रेमाची परिसीमा त्या दृश्यातून बरसत होती. मी अनिमिष नेत्रांनी ते बघत होतो. सहजीवनाच्या परिपूर्णतेचा साक्षात्कार मी घेत होतो. या अशा आणि कितीतरी आठवणींच्या फुलांची उंझळ जिजाजवळ आहे अशी सद्भक्त सौभाग्यवती निरंजना कुलकर्णी ती फुलं पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करेन. आपणही तिच्या समवेत त्यात एकरूप होऊन जाऊयात त्यानंतर सद्भक्त श्री गजानन दादा आपल्याला मार्गदर्शन कर.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पूजनीय स्वामीजी व सौ सरलाईंच्या सहजीवनाचे हे दर्शन. विठ्ठल रखुमाई परी स्वामी आणि सरलाई हे दैवत सदैव माझ्या घरी. 1978 साल पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींचे आगमन होणार होते. सर्व ज्ञानेश्वर भक्त फर्ग्युसन कॉलेजच्या दरवाजापाशी ज्ञानदेवांची आतुरतेने वाट पाहत अभंग म्हणत आहेत. राधिकाने माझी स्वामीजींशी ओळख करून दिल्यावर त्यांचे लक्कन चमकलेले डोळे व मी नमस्कार केल्यावर मातोश्रींचे सहजच जोडलेले हात आज तागायत हृदयात जपून ठेवले आहेत. अशा ह्या विठ्ठल रखुमाईंचे प्रथम दर्शन ज्ञानदेवांच्या पालखीच्या पावन दिवशी घडावे हे माझे परमभाग्यच होय. आमच्या वेल्हाळ वाड्यात आमच्या घराच्या समोर प्राजक्ताचा सडा पडत असे व तो पाहताना मला रोज स्वामीजी व सरलाईची आठवण यायची. पांढऱ्या शुभ्र निर्मल मनाच्या व नाजूकच्या आई तर अत्यंत शुचिरभूत व पूर्ण संन्यासी वृत्तीचे स्वामीजी आपल्या सर्वांवर कृपा आशीर्वादाचा आनंदाचा सडा शिंपण्यासाठी संसारात राहिलेले. मग दिसे आमच्या घरासमोरचा मोठा डेरेदार बिल्ववृक्ष अगदी पुरातन. आपली देह मन बुद्धी व आपले त्रिगुणरूपी बिल्वपत्र स्वीकारून सर्व साधक विश्वाला प्रेमाने सामावून त्या बिल्वपत्राला धारण करणारे महादेवच. मागच्या दारीचे मोठे तुळशी वृंदावन ज्याच्या पायरीवर बसून कोणाही श्रांत जीवाने सहज शांत व्हावे पण स्वतःला मात्र कुणाही कडून कसलीच अपेक्षा नसणाऱ्या तुळशीप्रमाणे बहुगुणी सरलाई. अशा या पवित्र दाम्पत्याच्या सहजीवनात मला काही काळ मोठ्या भाग्याने राहायला मिळाले त्या या आठवणी. आज स्वामीजींच्या व सऊ आईंच्या जन्मशताब्दी निमित्त प्रसंग रूपाने मी त्या सांगत आहे. भागेश्वर निवासातील अत्यंत पवित्र सकाळ सकाळचे 6 वाजले आहेत. स्वामीजी त्यांच्या ध्यानासनावर ध्यानस्थ बसले आहेत. मी हळूच दार उघडून तेथे खालती आसनावर बसले. स्वामीजींचे अत्यंत शांत पण तेजस्वी रूप पाहता पाहता माझे डोळे सहजच मिटले. थोड्या वेळानंतर आईंच्या बांगड्यांचा किणकिणाट व अहो 7:30 वाजले बर का हे शब्द कानावर आले. हा म्हणत स्वामीजी ज्ञानोबा गुरुराज माऊली म्हणत स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ध्यान विसर्जित करत होते व माझ्याकडे पाहून प्रेमळ हसले. माझे नुकतेच प्रमोद कुलकर्णींबरोबर स्वामीजींच्या कृपेने लग्न ठरले होते व लग्नानंतर मी पाचगणीला जाणार म्हणून ही खास सवलत. 4-5 दिवसानंतरची भागेश्वर निवासातील प्रसन्न सकाळ सकाळचे 8 वाजले. स्वामीजी सोहळ्यात अत्यंत भक्तिभावाने पूजा करत आहेत. स्वामी स्वरूपानंद रामपंचायतन यांच्या तसबिरीवरून प्रेमाने हात फिरवत व वस्त्राने पुसत आहेत व तोंडाने धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी असे आर्ततेने म्हणत आहेत. हनुमंतांच्या तस्वीरेसमोर उभे राहून म्हणाले शरण शरण हनुमंता आजी आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा. आतापर्यंतच्या जीवनात देवाची इतक्या तन्मयतेने व आर्ततेने केलेली पूजा प्रथमच मी अनिमिष नेत्राने पाहत आहे. तेवढ्यात स्वामीजींनी हलकेच 2 टाळ्या वाजवल्या व आई आत आल्या. आता स्वामीजी खाली चौरंगावर बसले आहेत व चौरंगावर चांदीच्या वाटीत शंकराची पिंड. आई स्वामीजींच्या समोर बसल्या व स्वामीजींनी आईंच्या हातावर सर्वांच्या कल्याणासाठी आचमने द्यायला सुरुवात केली. पूजा संपन्न झाली व आईने तेथील सर्व सामग्री भराभरावरली. स्वामीजी आवरून दुकानात जायला निघाले. पूजेच्या वेळचे त्यांचे सहजीवन पाहूनच मी थक्क झाले. दोघं मिळून देवाची सद्गुरूंची इतक्या भक्तिभावाने पूजा करता हे दृश्यच फार विलोभनीय होय. 1984 साली मी अल्जेरियात असताना पूजेने स्वामीजींचे पत्र आले होते. त्यात ते म्हणतात सध्या सौ निरंजनेच्याच माहेरी दर गुरुवारी सकाळी 6:30 ते 7:30 मी व सरलाताई ध्यानाला जातो तेव्हा घरातील सर्व मंडळी उपस्थित असतात. मागे प्रमोद म्हणाला त्याप्रमाणे सरलाताईंच्या रूपाने प्रत्यक्ष भगवती रमा माझ्या घरी नांदत असल्याने मला काही कमी पडणार नाही. नेहमी विजय माझ्याच बाजूला आहे.
तुम्ही लवकर भारतात या. आपल्या पत्नीविषयी इतकी आदराची भावना प्रेममय सहजीवनाशिवाय शक्य नाही. 1988 साली मी व चिन्मय कायमचे भारतात आलो व स्वामीजींच्या महाद्वारासमोरच वाड्यात राहायचे भाग्य मिळाले व दुपारी 12 वाजता रोज सेवेला जाऊ लागले. एक दिवस एक गंमत झाली. रोज संध्याकाळी देवावरची सर्व फुले व हार काढले जात असत. त्या दिवशी चुकून फुलांबरोबर बाळकृष्ण निर्माल्यात गेला. दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी मी तिथे होते. स्वामीजींना पूजा करताना बाळकृष्ण दिसेना. तेव्हा त्यांनी आईना हाक मारून विचारले, अगं बाळकृष्ण कुठे दिसत नाही. त्यावर आई म्हणाल्या, मला काय माहीत, पूजा तर तुम्हीच करता रोज. स्वामीजी, अगं बघ ना इकडे तिकडे, निर्माल्यात तर गेला नाही ना. व बाळकृष्ण खरंच निर्माल्यातच गेला होता. स्वामीजी म्हणे, बघ तूच टाकलास त्याला निर्माल्यात. आई म्हणाल्या, मी नाही टाकला. स्वामीजी म्हणाले, बरं बरं सापडला ना आता, करतो पूजा. व आई आत कामाला गेल्या. पूजा संपल्यावर मी हळूच त्यांना विचारले, तुमच्या इतक्या वर्षाच्या संसारात तुमची कधी भांडणे झाली नाहीत का. तर हसले व म्हणाले, खरीखुरी भांडणे तर कधीच झाली नाहीत. त्याचे काय आहे, मी जेव्हा रागवतो तेव्हा ती अगदी शांत बसते व ती जेव्हा चिडचिड करते तेव्हा मी अगदी गप्प राहतो. त्यामुळे काही रुसवे फुगवे नाहीत. आम्ही दोघांनी एकमेकांना पूर्णतः पचवून टाकले आहे. थोडीशी गंमत म्हणून असा वाद, संसार असाच करायचा असतो. सुखी सहजीवनाचे गमक स्वामीजींनी क्षणार्धात सांगितले. 29 ऑगस्ट 1991. अचानक स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला व सर्व साधक विश्वास हादरले. स्वामीजींना कधीच काही होणार नाही असाच सर्वांचा भाव. 8 दिवसानंतर स्वामीजी दवाखान्यातून घरी आले व रात्री 9 वाजता सौ आईंच्या मदतीला मला जायची परवानगी मिळाली. स्वामीजींना आई जेवण भरवत असत कारण उजवा हातच जायबंदी झाला होता. माझ्याकडे बघून म्हणाले, बघ आमचे 75व्या वर्षीचे सक्सेसफुल मॅरिड लाईफ, ह्याही वयात सल्लाताई मला घास भरवतात. आई लगेच म्हणाल्या, पण पॅरालिसिस होऊन कशाला घास भरवायचा तो, तुम्ही म्हटलं असतं तर रोजच भरवला असता की घास. स्वामीजी असले असे हे सहजीवन पाहताना वाटते या दोघांना हे कसे काय जमते बुवा. 26 मार्च 1992. स्वामीजींच्या मोठ्या आतड्याला पीळ पडल्याने जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशन उत्तम झाले पण चौथ्या दिवशी त्यांना आयसीयूमध्ये घेऊन जायची वेळ आली. तेव्हा आईंचा धीर सुटला व त्या रडायला लागल्या. स्वामीजींना म्हणाल्या, तुमच्यानंतर एक क्षण देखील मी जगू शकत नाही तर मला आत्ताच मरण द्या. स्वामीजींनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला व म्हणाले, अगं अजून 8-10 वर्षे मला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, पण तुझ्याशिवाय मी मात्र जगूच शकत नाही. तेव्हा मी असेपर्यंत तुला राहिलेच पाहिजे. तेव्हा कुठे आई शांत झाल्या. जणू काही दोन मुखातून शब्द मात्र एकच. 5 जून 1993. सौ सरला आईच्या खाकेत आलेल्या गाठीचा रिपोर्ट मी संध्याकाळी आणला तेव्हा स्वामीजी व आई बाहेरच्या कॉटवर गीता अध्याय म्हणायला बसले होते. मी रिपोर्ट स्वामीजींच्या हातात दिला. त्यांनी बघितल्यावर हरी हरी असे करून स्वरात म्हटले कारण गाठ कॅन्सरचीच होती. पण आई अत्यंत धीराच्या. त्या लगेच म्हणाल्या, देहाला काहीतरी होणारच, आता मी यांच्या आधी जायला मोकळी. स्वामीजी, छे छे तू माझ्या आधी जाऊन कसे चालेल, मग माझी काळजी कोण घेणार. रामराया आहेत ना पाठीशी, सर्व काही बरं होईल, तू नको काळजी करूस. ताई म्हणाल्या, मी कुठे काळजी करते आहे, तुम्हीच तर मगापासून काळजी करत आहात. 7 जून 1993. आज आई डॉक्टर सोहनींकडे बापू सेवांबरोबर संध्याकाळी 4:30 वाजता गेले आहेत. तेव्हा स्वामीजी बोलत आहेत, मी व सरलाताई 70 वर्ष बरोबर आहेत. तेव्हा कुठल्या तोंडाने देवाला म्हणणार की अजूनही आम्हाला बरोबर ठेव. आता देहाला कधीतरी काहीतरी होणारच, त्याला सामोरे जायलाच हवे. तिचे दुखणे पेनलेस आहे, लवकर बरे होईल व मला पॅरालिसिस असला तरी दुखत नाही. अजून 8-10 वर्षे आम्हाला काहीही होणार नाही. सरला त्यांची माझ्या मागे पूर्ण शक्ती आहे म्हणून ते इतकी अचाट कामे इतक्या वर्षात करू शकलो. स्वामी स्वरूपानंदांनी या देहाकडून त्यांना अपेक्षित सर्व कार्य करून घेतले. आता हा देह मी अत्यंत जपून वापरतो आहे. आता चारी दिवस खेळी मेळी असे दिवस आहेत. आमच्या दोघांच्या समवेत तुम्ही सर्वांनी आनंदात रहा. 15 नोव्हेंबर 1993 आज सौ आईंचे पाचवे केमोथेरपीचे इंजेक्शन असल्याने त्या सकाळी 9 वाजता जोशी हॉस्पिटलला गेल्या. आई घरात नसल्या ती स्वामीजी खूप बेचैन होत असत. जेवण करून आले व त्यांनी लगेच घड्याळाकडे पाहिले व म्हणाले, अजून हिचे इंजेक्शन चालू असेल ना. इतका श्रीमंती रोग हिला कसा काय लागला देव जाणे. ती गर्भश्रीमंत आहे ना, म्हणून रोग पण श्रीमंतीचाच. पण रामराय तिची काळजी घेतील. हरी हरी म्हणून त्यांनी मला प्रसाद दिला. 26 डिसेंबर 1993 स्वामीजी संध्याकाळचे सर्व आवरून बाहेरच्या कॉटवर येऊन बसले. पाठोपाठ आई साडी बदलून हातात हिना अत्तर बाटली घेऊन बाहेर आल्या. स्वामीजी, वा आज न सांगताच बाईसाहेब साडी बदलून आल्या की. स्वामीजी म्हणाले, सरला त्याची मजा आहे, कारण मुलगा चांगला आहे व भरपूर पगारवाला आहे. सून तर चांगलीच आहे, शिवाय तिन्ही मुली अगदी तिच्या अर्ध्या आज्ञेत आहेत, त्यामुळे मला मात्र ही विचारतच नाही. आजकाल तिच्या यजमानांकडे लक्षच नसते. तुम्ही मुली पण तिलाच फितूर, कारण ती तुम्हाला खायला देते. माझे मात्र कुणी नाही बरं. वातावरण एकदम हलके फुलके झाले. 25 जानेवारी 1994 आज आम्ही मुली सौ सरला आईची पूजा करण्यासाठी संध्याकाळी 6:30 वाजता स्वामीजींच्या घरी जमलो आहोत. दोघंही अत्यंत प्रसन्न मुद्रेने पलंगावर बसले व आम्ही सर्वजणींनी एकदमच त्यांना ओवाळले व मोगऱ्यांचे सुंदर हार गळ्यात घातले आहेत. तेव्हाचे त्यांचे रूप फारच अप्रतिम होते. स्वामीजी बोलू लागले, सौ सरलाताईंनी खूप कष्ट काढले. 22 वर्षे त्या नियमाने सतरंजा घालत असत, पण कधी म्हणाल्या नाहीत तुमची प्रवचने देवळात चालू देत. त्याव मी पूर्णपणे एकरूप आहोत. 2 देह पण मन एकच. त्या माझ्या पाठीशी सतत सावलीसारख्या उभ्याच आहेत. तीच माझी शक्ती आहे. माझ्या आजारपणात तीच ठामपणे माझी काळजी घेत उभी होती. ती आहे म्हणूनच माझा परमार्थ आहे, नाहीतर मी हा परमार्थ करू शकलो नसतो. तुम्हा सर्वांना पण तिने प्रेम लावले म्हणून तर तुम्ही एवढ्या प्रेमाने तिची पूजा करत आहात. आम्ही आईना उखाणा घ्यायचा आग्रह केला तर त्या म्हणाल्या, चांदण्यासह चंद्र उगवतो नभात, माधवनाथांचे नाव घ्यायला धन्य वाटते जगात. मग स्वामीजींची पाळी. त्यांनी लगेच एक उखाणा तयार केला, कारण जयूने प्रसाद म्हणून सांजा आणला होता. ज्ञानेश्वरीच्या अक्षरांना गुलाबाचा सुवास, सरलाताईला प्रेमाने भरवतो सांजाचा घास. मग आईनी स्वामीजींचे आवडते हा हार शुभ्र किती आई हे अंगाईत म्हटले व दोघांची दृष्ट काढून कार्यक्रम संपन्न झाला. दोघांचे असे सुंदर सहजीवन पाहून आम्ही सर्वजणी खूप आनंदाने खाली उतरलो. 16 डिसेंबर 1994 आज आईंचे पेसमेकर बसवण्याचे ऑपरेशन अचानक जोशी हॉस्पिटलला करावे लागले, कारण 2 दिवसांपासून त्यांना खूप दम लागत होता व पल्स एकदम कमी झाली. दुपारी 4:30 वाजता प्रतिभाताईचा ऑपरेशन उत्तम झाल्याचा फोन आला तेव्हा स्वामीजींच्या डोळ्यात पाणी तरळले. रामराज तिला सदैव सांभाळतात म्हणून सर्व काही ठीक होते. 2 दिवसांनंतरच 18 डिसेंबरला स्वामीजींची पाद्यपूजा सद्भक्त प्रिया पोफळेकडे होती व आई दवाखान्यातून तिच्या घरीच आल्या. तेव्हा आईंचे स्वागत पायघड्यांवरून चालत येत औक्षण करून व स्वामीजींनी डावा हात उंचावून केले. आईंचा आज तिथीने वाढदिवस आहे, त्यामुळे स्वामीजी त्यांच्याविषयी भरभरून बोलत आहेत. सरलाताईला मी वयाच्या 5व्या वर्षापासून बघतो आहे. ती आहे तशीच सरळ व प्रेमळ आहे. तिचे माझ्यावर खरेखुरे प्रेम आहे, पण त्यात कामना व अपेक्षा नाही तर आदर व भक्तिभावच आहे. एवढे बोलून त्यांनी आईंकडे पाहिले व त्या छानसे हसल्या. यांचे हे उच्च सहजीवन आम्ही सर्वजण डोळे भरून पाहत आहोत. 31 डिसेंबर 1994 आज संध्याकाळी जयू आल्यावर स्वामी म्हणाले, तुम्ही मुली सरलाताईचा घरगुती वाढदिवस करणार आहात ना, तेव्हाचे पाकिट मात्र मीच घेणार. परवा केंद्राने तिचा वाढदिवस साजरा केला तेव्हा तिला 5000 रुपये मिळाले, पण ते तिने स्वतःजवळच ठेवले. मला एक दमडी सुद्धा चिरीमिलेला दिली नाही. हे चालणार नाही, मी तिचा एकुलता एक पती आहे ना, मग मला नको का द्यायला अर्धा हिस्सा? जयू म्हणाली, तुम्ही देता का गुरुपौर्णिमेतील पैशाचा हिस्सा? तर म्हणाले, हो देतो की एक एक रुपया, तिला काय करायचे पैसे? मीच तर चालवतो तिचा सर्व योगक्षेम. व लगेच गीता म्हणायला सुरुवात केली. 15 फेब्रुवारी 1995 आज दुपारी आईना झोप येत नसल्याने त्या 3:30 ध्यानाला बसल्या आहेत. 4:30 स्वामीजी उठले तेव्हा त्यांना मी म्हटलं, आज आपल्या बाईसाहेब काय करत आहे माहीत आहे? स्वामीजी, स्वयंपाकघरात काहीतरी करत असेल, तिचे ते फार आवडते क्षेत्र आहे. स्वामीजी काठी टेकत बाहेर आले तरी आई ध्यानात डोलत आहेत. स्वामीजी, अरे बापरे, तिकडे इंद्र व ब्रह्मदेवाची आसने डळमळायला लागली की अगदी मैत्रीच झाली हिची. बरं बरं, बसू दे, उठेल तेव्हा पाहू. बैसींपाशी स्वामींच्या चुळांचा आवाज ऐकून आई ध्यानातून उठल्या. तर स्वामीजी म्हणाले, आज तिकडे स्वर्गात सर्वांची आसने हलायला लागली. आई निरागस म्हणाल्या, अहो झोपच येत नव्हती म्हणून बसले ध्यानाला. 11 सप्टेंबर 1995 स्वामी व आई गीता अध्याय म्हणायला बाहेरच्या कॉटवर येऊन बसले. व स्वामीजी म्हणाले, सल्लाताई मनाच्या नादातून सुटली. सल्लाताईची माझ्यावर पूर्ण निष्ठा आहे व मन बुद्धी देह तिने मला पूर्णतः अर्पण केला आहे, त्यामुळे तिला मनाचा व्यापच नाही. याही वयात ती आनंदात प्रसन्न व समाधानात असते. मनाचा व्याप हिने माझ्यावर सोपवल्यामुळे मी मात्र इकडे खचत जातो. ही मस्त आनंदात काय खरे की नाही? सवाईने काहीतरीच काय बोलता म्हणून मान हलवली. असे हे हलके फुलके सहजीवन बघताना मजा येते. 1 ऑक्टोबर 1995 आज स्वामीजींचा 78वा वाढदिवस असल्याने त्यांचा सर्व परिवार जेवायला आहे. दोघांनाही सर्वांनी औक्षण केले तेव्हा स्वामीजींचे डोळे सर्वांवर प्रेमांचा वर्षाव करत होते. नंतर स्वामीजी म्हणाले, सरलाताईने माझ्यावर उदंड प्रेमच केले व माझी अविरत सेवा केली, त्यामुळेच माझे ऐहिक व पारमार्थिक जीवन सहज सोपे झाले. आमचा संसार खूप तृप्तीचा झाला. मी सरलाताईला इतके तृप्त व आनंदात ठेवले की तिने कधीच तक्रार केली नाही. घरची लक्ष्मी सुखात असेल तरच संसार व परमार्थ आनंदाचा होतो. आमच्यावर ज्ञानदेव व स्वामी स्वरूपानंद व रामरायाची पूर्ण कृपा असल्याने इतकी मोठी दुखणी आनंदाने सहन करायची ताकद मिळाली. हरी हरी म्हणून स्वामीजी जेवायला आत गेले. 1 जानेवारी 1996 नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने आनंददायी झाली खरी, पण जेवण करून आल्यावर स्वामीजी म्हणाले, हा नवीन वर्ष सुरू झाले तर आता आमचा राम राम घ्यावा. मी आतापर्यंत जे जे काही केले ते सर्व दुसऱ्याच्या आनंदासाठी. खरं तर मी अनादि व अनंत आहे, पण माझ्या ग्रंथातही मला भेटता येईल. तुमच्या अंतःकरणात मी अखंडच आहे. तुमचे अंतःकरण हेच माझे समाधी मंदिर. काय समजलीस? व प्रसाद पुढे केला. दुपारी 4:30 स्वामीजी कॉटवर बसले आहेत व आई शेजारी स्वामीजींना आवडणारा इंदोरी चिवडा बशीतून एक एक घास भरवत आहेत. म्हणाले, ही अशी भरवते ना म्हणून मला डाव्या हाताने खाता येते तरी मजा येते. हे बघ, मी पण भरवतो की तिला घास, तुला नाही ते कळणार. सल्लाताई इश्य म्हणून उठल्या व स्वामीजी आवरायला. सकाळचा प्रसंग वेगळा तर दुपारचा फारच वेगळा, सगळंच अनाकलनीय. 5 मे 1996 आज स्वामी व सल्ला आईच्या लग्नाचा 57वा वाढदिवस आम्ही मुलींनी संध्याकाळी साजरा केला. दोघंही अगदी प्रसन्न मुद्रेने पलंगावर बसले आहेत. आम्ही दोघांची पूजा केल्यानंतर स्वामीजी बोलत आहेत, सरलाताई तापाच्या ग्लानीत होती म्हणूनच मला माळ घातली, त्यामुळे तिला जन्मभर माझ्या पारमार्थिक वेडाला व माझ्या भक्तांना सांभाळावे लागले. मग नेहमीप्रमाणे उखाण्याचा कार्यक्रम. स्वामीजी, ज्ञानेश्वरी आणि ध्यान सदैव वसते मनात, माधवाला आवडते सरलाताई सगळ्यात. अर्थात आम्ही टाळ्या वाजवल्या, आता आईंचा उखाणा. शिवरायाने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, माधवनाथांचे नाव घेते प्रेम भाव भक्तीने. स्वामी म्हणाले भले भले. मग कांचनने बाळ सगुण गुणाचे ताने ग ही गवळण म्हटली व स्वामीजींच्या आवडत्या आंबा आईस्क्रीमचा प्रसाद ग्रहणाने कार्यक्रम संपन्न झाला. दोघांचे असे सुंदर सहजीवन पाहताना मन पूर्ण तृप्तच झाले. 20 जुलै 1996 सकाळी 8:30 दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या पूजा खूप आनंदात व उत्साहाने चालू सुरू आहेत. पण स्वामीजींना दमणूक मात्र जरा जास्त होत आहे. दुपारी 4:30 उठल्यावर पलंगावर बसूनच जरा हातपाय हलवत बसलेत. म्हणाले तुला नाही कळणार मी माझ्या शरीराशी किती झगडत होते. हातपाय हलवले तरच जरा मोकळे होतात व उठू शकतो. पुढे एकदम म्हणाले तू आईच्या सेवेला रोज येशील ना. मी म्हटलं अर्थातच, पण असं का विचारता. तर म्हणाले मी नसल्यावर आईच्या मदतीला नको का यायला. ती काही बापू वगैरे मुलींकडे राहायला जाणार नाही तर तू येथेच राहा असे मी तिला सांगितले आहे. माझे वास्तव्य कायम येथेच आहे. शिवाय हे घर पण जसे आहे तसेच नीट राहायला हवे, त्यामुळे आई येथेच राहणार. स्वामीजी व आईंच्या सहजीवनाची ही परमोच्च अवस्थाच होय. आईंची सर्व सोय स्वामीजींनी आधीच व्यवस्थित व छान करून ठेवली होती. 23 जुलै 1996 आज 12:00 पूजेने स्वामीजी गादीवर पहुडले आहेत व आई त्यांचे पाय चेपत आहेत. मी आठ डोकल्यावर म्हणाले आज ललिता तर येणार नाही म्हणून हिला माझे पाय चेपायला मिळाले. स्वामीजी आईना म्हणाले सरलाताई आता ह्या वयात पडू बिडू नकोस हो, जपून चालत राहा. नाही तर पाणी पण स्वतःच्या हाताने घेता येणार नाही, दुसऱ्याला पाजावे लागेल. कालच आईंचा पाय जरा घसरल्याने ते असं म्हणाले. नंतर म्हणाले चला उठा जेवायचे नाही का, हिचे बरे आहे. हिच्या दोन मुली स्वयंपाकघरात काम करतात मग ही बसते माझे पाय चेपत. माझे मात्र खरंच कुंडणी कुंडणी नाही बरं. 29 जुलै 1996 आज स्वामीजींना खूपच दम लागत असल्यामुळे पूजा घरातच कॉटवर पडून घेतलेल्या आहेत. आज सर्व वातावरणच बदलले. स्वामीजी म्हणाले भीष्म धारातीर्थी पडला. 30 जुलै 1996 आज गुरुपौर्णिमा. सर्व भक्तांच्या अंतःकरणाला व जीवनाला कायमचा मर्मभेदी व्रण ठेवणारी ही अत्यंत दुःखद आठवण. सकाळचे 7:00 आहेत. आशुतोषची जीवाची थरकाप उघडवणारी जीवघेणी हाक ऐकू आली. निमा लवकर बाहेर ये आजोबा, डॉक्टर निगोडकरांना ताबडतोब घेऊन ये. पुढच्या क्षणी मी स्वामीजींच्या घरातच आहे. स्वामीजी शांतपणे गादीवर पहुडलेले आहेत. सुषमाताई काहीतरी उपचार करत आहे. तारा आईंच्या जवळ रडत उभी आहे व सऊ आई स्वामीजींच्या छातीवरून हात फिरवत म्हणत आहेत अहो डोळे उघडा ना, अजून पूजा घ्यायच्या आहेत ना तुम्हाला. नंतर समजले स्वामीजी शुचिरभूत होऊन आईकडे पाहून अत्यंत प्रसन्न हसले व आईच्याच खांद्यावर कायमचे विसावले. आपल्या या 5 वर्षापासूनच्या प्राणप्रिय सखीला 79 वर्षापर्यंत अखंड प्रेमाने साथ देत देत गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र पावन दिवशी सकाळी स्वामी स्वरूपानंदांची पूजा बांधतच त्यांच्या चरणी विसावले. स्वामी निजधामी चालले अंतरी स्वामी चरणी विसावले. आता आईंच्या जीवनात नवीन अध्याय सुरू झाला. सर्वांपेक्षा वेगळे सहजीवन आईनी मनापासून अत्यंत निष्ठेने सांभाळले पण त्याचा उच्चार मात्र कधीच कुणासमोरही केला नाही. सकाळची पूजा आई आधीपासूनच करत होत्या पण आता स्वामीजींच्या तसबिरीला व पादुकांना सुंदर फुलांनी सजवत असत की बघतच राहावे. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा हा त्यांचा भाव असे व देव पूजोनी पहावा ही त्यांची कृती. स्वामीजींच्या मुखाला आई न चुकता दूध तीर्थ लावत असत व आपल्या पदराने ते हळूच पुसत पण असत. जेवायच्या वेळी सुद्धा स्वामीजींच्या पादुकांना नमस्कार केल्याशिवाय त्या कधीही जेवायला बसल्या नाहीत. स्वामीजी असताना रात्री रामरक्षा व भीमरूपी म्हणताना सौ आई त्यांचे पाय चेपत असत, तसा हळूवार हात त्या आताही गादीवर फिरवत असत. आई कुठेही पाद्यपूजेला गेल्या तरी स्वामीजींचा मोठा फोटो बरोबर घेऊन जात असत. अगदी नागपूरला विमानाने गेल्या तरी बरोबर फोटो होताच. इतक्या त्या स्वामीजींबरोबर देहाने पण राहत असत. स्वामीजींचा सर्व नित्यनेम अत्यंत आनंदाने व कसोशीने स्वतः आजारी पडेपर्यंत सांभाळत होत्या. देवाने जन्मोजन्मीसाठी हीच विठ्ठल रखुमाईची जोडी आपल्यासाठी तयार केली की ज्यांच्या सहवासात पुढे 17 वर्षे आपण त्या चैतन्यमय वासूत व स्वामी प्रेमांच्या आठवणीत सहजच रममाण झालो. आज पूजनीय स्वामी मकरंदनाथाच्या प्रेरणेमुळेच या लीलाचरित्रात सहभागी व्हायचे परमभाग्य मिळाल्याने मला मनापासून धन्यता वाटते आहे. हरिओम तत्सत.
आज मी खरं थोडस चिंतन करायचा असा विचार करून आलो होतो. पण निरंजनाचं जे भावपूर्ण मनोगत म्हणता येईल असं जे झालं त्यानंतर असं वाटतं की आपण स्वामींचं नामस्मरणच थोडा वेळ करूया. ओम माधवाय नमः. माधवाय नमः। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी की जय। परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद सब संतन की जय। आता सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील, आपणही त्यांच्याबरोबर म्हणू।
आरती माधव नाथा, आरती नाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो मा। आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळू तो ज्ञान देवी, पाजीशी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, राणी व आगळी अजान भक्ता। माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुण, स्वरूप कुण दाविसी आता। आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्त। हे माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी देवी तो मात आरती माधव नाथा आरती माधव नाथा। बोला परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।